नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. खासगी नर्सींच्या वाडट्या मागणेचो प्रस्न सुटावो करपा खातीर राज्यातल्या संस्थांनी आणि हॉस्पिटलांनी नर्सींग अभ्यासक्रम सुरू करचो असो उलो मुखेलमंत्र्यांनी मारला. मनरेगाचे काम करपी कामगारांक शेताच्या कामा खातीर उपेगान हाडपाविशी सरकार विचार करता अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. राज्यातली मानकुरात आंब्याची पिकावळ वाढोवपा खातीर दर एका मतदारसंघात मानकुरात कलमांचे वाटप जावचे अशी सुचवणी आमदार केदार नाईक हांणी केल्या. आणि फाटले 2 महिने गोयांत बंद आशिल्ली नुस्तेमारी आयज सावन परतून सुरू झाली. पुराय खबरो. प्रशिक्षित खासगी नर्सींच्या वाडट्या मागणेचो प्रस्न सुटावो करपा खातीर राज्यातल्या संस्थांनी आणि हॉस्पिटलांनी खासगी नर्सींग अभ्यासक्रम सुरू करचो असो उलो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मारला. खासगी नर्सी उणावाविशी विधानसभेत शुन्यवराक विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी विषय उपस्थित केल्लो. सरकारान 6 महिन्याचो खासगी नर्सींग अभ्यासक्रम सुरू केला. असो अभ्यासक्रम सुरू करपाक तयार आशिल्ल्या खंयच्याय संस्था वा हॉस्पिटलांक सरकार पुराय आधार दितले अशें मुखेलमंत्र्यान म्हटला.
डेवलपमेंट फाउंडेशन ही सोसायटी असा डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत माझ्या कडे वो कोर्स असा होम नर्सिंगचा ज्याका ऍक्च्युली 6 महिन्याची ट्रेनिंग आफ्टर 10 पास आम्ही दिता.
मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शेतांनी काम करपी मनीसबळ उणे जाल्ल्यान ग्रामीण उदरगत यंत्रणेवरवीं मनरेगाचे जे कामगार काम करतात तांकां शेताच्या कामा खातीर उपेगान हाडपाविशी सरकार विचार करता अशी माहिती सभाघराक दिली. शेताची जमीन उणी जायत चालल्या ही बाब मुखेलमंत्र्यान मान्य केली. मात सध्या गोंयांत शेतकी पिकावळीचे प्रमाण वाढला. फलोत्पादन मंडळाच्या वाढीव जाल्ल्या शेतकी पिकावळीच्या उत्पादनावेल्यान ताचो अदमास येता अशी तांणी सांगले. खाजण शेती पुनर्जिवीत केल्या उपरांत व्हडा प्रमाणात शेतकी पिकावळीत राज्यांत वाढ जातली अशें मुखेलमंत्र्यान म्हटला. गोंयांत शेतां रोवपी पिढी आतां उणी जाल्या. तरणाटे शेतां रोवपाक येनात. सरकार गोंयची शेती तिगोवन दवरपा खातीर तशेंच तरणाट्यांनी शेतां रोवपाक मुखार येवचें म्हूण कितें उपाय येवजण करता असो प्रस्न आमदार रेजिनाल्ड लॉरेंस हांणी शेतकी मंत्री रवी नायक हांकां केल्लो. गोंयांत लागपी 20 टन भाजी शेजारच्या राज्यांतल्यान खासा करून बेळगांवांतल्यान आजुनूय आयात करची पडटा अशें तांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. तशेंच वेगवेगळ्या पिकावळीचें मोल सरकारान वाडोवचें तशेंच केल्यारूच गोंयकार शेती करपाक सोदतले तशेंच रेजिनाल्ड हांणी म्हटलां. राज्यांतली शेताची जमीन लोकांनी विकची न्ही, ती सांबाळची, शेतां कसची म्हूण शेतकी खातें शेतकारांक उर्बा दिता अशें ह्या वेळार शेतकी मंत्री रवी नायक हांणी म्हटलां. ह्या वेळार मुखेलमंत्र्यान येत्ता 8वी 9वी आनी 10वी 10वेच्या विद्यार्थ्यांक शेतकी शिक्षण दितात तशेंच 11वी आनी 12वीच्या विद्यार्थ्यांक वोकेशनल अभ्यासक्रमावरवीं शेतकी मळाचो विशय शिकोवपाचो पर्याय आसा अशी माहिती दिल्या. आमदार रेजिनाल्ड हांणी गोंयच्या अनुसूचीत जमातीच्या शेतकारांक पिकावळी प्रमाण सरकारान 1 लाख ते 5 लाख रुपया मेरेन अर्थीक मजत दिवची अशी मागणी केल्या. गोंयचो मानकुरात आंबो संवसारभर फामाद. मात सध्याची परिस्थिती पळयत जाल्यार राज्यातली मानकुरात आंब्याची पिकावळ उणी जाल्या. शेतकी खातें दर वर्सा दर एका मतदारसंघात काजू कवाथे आंब्याची तशेंच फुलांची आनी हेर झाडांची रोपां दितात. ह्या रोपां मदीं खास करून मानकुरात आंब्याची कलमांचे वाटप झाडां वाडटना कार्यावळी ह्या वेळार जावचे अशी सुचोवणी आमदार केदार नाईक हांणी केल्या. प्रश्न उत्तराच्या वेळार तांणी ही बाब सभाघराच्या नदरेक हाडून दिली. जाल्यार शेतकारांक पिकावळीचेर दिवपी हमीभावान वाड करची तशेंच हातान रोपणी करपाच्या शेताच्या कामांक त्रास जाता ताका लागून शेतकी खात्या वतीन जे कृशी यंत्र दितात त्या मशिनाचो वेळ 1.5 वर तरी करचो अशी मागणी केदार नाईक हांणी केली. ह्या वेळार कृशी मंत्री रवी नायक हांणी कृशी यंत्राचो वेळ वाडोवन दिवपाचे उतर आमदार केदार नाईक हांकां दिले. जाल्यार मानकुरात आंबो लावपाक खास करून मुखार येवचें अशें म्हटलां. मानकुरात आंब्याची पिकावळ घेवपाक खडपी सुवाती खातीर शेतकी खातें 2 लाख रुपया प्रति हॅक्टर जाल्यार हेर सुवातीक 20,000 रुपया प्रति हॅक्टर ह्या प्रमाणान सवलत दिता. तेखेरीच झाडां रोवपाक खड्डे मारपा खातीर 600 रुपया प्रति खड्डो अशी सवलत सरकार दिता अशी माहिती शेतकी मंत्री रवी नाईक हांणी ह्या वेळार दिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
फाटले 2 महिने गोंयांत बंद आशिल्ली नुस्तेमारी आयज फांतोडे सावन परस सुरू जाल्या. आयज पयल्या दिसा दक्षिण गोंयांतल्या कुटबण ह्या जेटी वयल्यान कांय नुस्तेमारी ट्रॉलर नुस्तें मारपा खातीर दर्यांत गेल्यात. काल राती 12 वरांचेर ही बंदी उक्ती जाली. फाटले 2 दीस दर्यो थंड आशिल्ल्यान कांय जाणांनी आयज पयल्याच दिसा सावन नुस्तेमारीक सुरवात केल्या अशी माहिती कुटबण हांगचे नुस्तेमाराचे फुडारी विनय तारी हांणी दिली. सध्या नुस्तेमारी हंगाम सुरू जाल्लो आसलो तरी अजूनय फावो त्या प्रमाणाचेर भायल्या राज्यातले कामगार येवंक ना. ते आपल्या आयल्या उपरांत नुस्तेमारीक अदीक नेट येतलो अशें तांणी सांगलें. वास्को हांगा सावन कांय नुस्तेमार नुस्तेमारी करपाक भायर सरल्यात अशी माहिती थळाव्या सुत्रांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणेचो एप्रील 2025 ते जुलय 2025 काळाचो 20वो हप्तो पात्र शेतकारांच्या बँक खात्यांत फाल्यां 2 ऑगस्ट 2025 दिसा जमा जातलो. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी फाल्यां वाराणसी हांगा सकाळी 11 ते दनपारा 12 मेरेन जावपी कार्यावळींत येवजणेचो 20व्या हप्त्याची रक्कम शेतकाराच्या बँक खात्यांत जमा करतले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजणे ही भारत सरकारची एक म्हत्वाची येवजण असून पात्र शेतकारांक वर्साक 6000ची अर्थीक मदत करपा खातीर प्रधानमंत्र्यांनी फेब्रुवारी 2019 वर्सा ह्या येवजणेचो शुभारंभ केल्लो. मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या बर्थाचेर कोळसो हाताळपा सयत कोळशाच्या येरादारी प्रमाण मर्यादेचे उल्लंघन आणि ग्रीन सेस फारीक करपाविशी 1 कोटी रुपया वसूल करपाक अपेस आयिल्ल्यान परतून एक फावट विधानसभेन आयज विरोधकांनी बोवाळ घातलो. विरोधी आमदारांनी आमकां कोळसो नाका असे नारेल करून सभापती मुखार वचून बोवाळ घालो. हाका लागून उपरांत सभापती रमेश तवडकार हांणी 10 मिनटां खातीर सभाघर स्थगीत केले. कोळसो हाताळपा खातीर MPA चे दिल्ले बर्थ परवानगी थगीत सेस शुल्क आणि प्रदूषण नियंत्रण मंडळान थारायिल्ल्या मर्यादे परस चड प्रमाणात कोळसो हाताळणी केले खातीर आयज विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सरकाराक धारेर धरले. ह्या प्रकरणात कायदेशीर कारवाय करपाचो विचार असा अशी माहिती पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांणी सभाघराक दिली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत अत्रुज पत्रकार संघाचो 13वो वर्धापन दीस आणि पत्रकार दीस कार्यावळ आयज मनयली. उक्तावण कार्यावळी फोंडा नगरपालिकेचो नगराध्यक्ष आनंद नायक राजीव गांधी कला मंदिराचे वांगडी सचिव निलेश नायक अत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश नायक स्पर्धेचे परीक्षक ज्ञानेश्वर नायक ममता नायक आणि हेर मानिस्त हजर आशिल्ले. या वेळार फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातल्या शाळां खातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजित केली. समय पेटोवन आणि लोकमान्य टिळकांच्या फोटोक हार घालून या कार्यावळीचे उक्तावण केले. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःचे भलायके कडेन आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता असे आनंद नायक हांणी या वेळार उलयतना सांगले. वांगडी सचिव निलेश नायक हांणी ह्या संदर्भात भाषण केले. उमेश नाईक हांणी कार्यावळीचे येवकार दिलो जाल्यार संतोष नाईक हांणी उपकार मानले. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीचो अध्यक्ष वेचून काढपा खातीर जाहीर केल्ले वेचणुके खातीर आयज भाजपाचो उमेदवार अनिता थोरात हांचो एकमेव उमेदवारी अर्ज आयलो. हे खातीर ते बिनविरोध वेचून आयिल्ल्यान जमा जाल्यात. मात हे विशीची अधिकृत घोषणा सोमारा 4 ऑगस्ट दिसा जावपाची आसा. आदल्यो अध्यक्ष संजना वेळीप हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान रिते जाल्ले हे पद भरून काडपा खातीर सोमारा वेचणूक जाहीर केल्ली. आज वेचणूक अर्ज भरपाचो निमाणो दीस आशिल्लो. थोरात हांचो एकूच अर्ज दाखल जालो. थोरात हांच्या अर्जाक आदले अध्यक्ष वेळीप हांणी तेको दिला. राज्यांत सध्या पावसाचो नेट उणो जाला. फाटल्या 24 वरांत राज्यांत चडशा जाग्यांचेर हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडलो. फुडले 8 दीस राज्यांत अशी स्थिती आसतली असो अदमास वेधशाळेन उक्तायला. फाटल्या 24 वरांत सगळ्यांत चड म्हळ्यार 8.4 मिलीमीटर पावस पेडण्या वाठारांत पडला जाल्यार मडगांवां 1 मिलीमीटर इतलो सगळ्यांत उणो पावस पडला. परतून एक फावट मुखेल खबरो. खाजगी नर्सींच्या वाडट्या मागणेचो प्रस्न सुटावो करपा खातीर राज्यातल्या संस्थांनी आणि हॉस्पिटलांनी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करचो असो उलो मुखेलमंत्र्यांनी मारला. मनरेगाचे काम करपी कामगार शेताच्या कामा खातीर उपेगान हाडपाविशी सरकार विचार करता अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. राज्यातली मानकुरात आंब्याची पिकावळ वाढोवपा खातीर दर एका मतदारसंघात मानकुरात कलमाचे वाटप जावचे अशी सुचोवणी आमदार केदार नाईक हांणी केल्या. आणि फाटले 2 महिने गोंयांत बंद आशिल्ली नुस्तेमारी आयज सावन परतून सुरू झाली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.